नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या अधिकृत दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात काल इटलीची राजधानी रोम इथं पोहोचले. रोम विमानतळावर इटलीचे उपपंतप्रधान तथा परराष्ट्रमंत्री अँटोनिओ ताजानी यांनी त्यांचं स्वागत केलं. भारतीय समुदायाकडूनही पंतप्रधानांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी मोदी यांच्या सन्मानार्थ एका विशेष स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं. या औपचारिक भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी रोमच्या ऐतिहासिक आणि जगप्रसिद्ध कॉलोजियम स्मारकाला भेट दिली. पंतप्रधान मोदी आज पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटारेला यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा करतील. भारतीय रेल्वेने आपल्या ब्रॉडगेज नेटवर्कचं सुमारे 99% विद्युतीकरण पूर्ण करून एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. यावर्षी मार्चपर्यंत 69,873 किलोमीटरहून अधिक ब्रॉडगेज रेल्वे मार्गांचं विद्युतीकरण झालं होतं. या कामगिरीमुळे भारतानं युरोपियन युनियन, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्ससह अनेक प्रमुख देशांना मागे टाकलं आहे. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करणं, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करणं आणि बनावट औषध विक्रीला आळा घालणं अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा अशी मागणीही संघटनेनं केली आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं आहे. भुवनेश्वर इथं पूर्व विभागीय कृषी परिषदेला ते काल संबोधित करत होते. अनुदानित खतांचा गैरवापर करणाऱ्या तसंच बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांचा पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश चौहान यांनी यावेळी दिले. केंद्र सरकारनं खत अनुदानासाठी 39,000 कोटी रुपयांना मंजुरी दिल्याचंही त्यांनी सांगितलं. नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतीदिनानिमित्त देण्यात येणारे पुरस्कार काल जाहीर झाले. ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 14 जून रोजी मुंबईत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत दुर्गम आणि आदिवासी भागातल्या 26 विद्यार्थ्यांची निवड नीट आणि जेईई या विशेष मोफत प्रशिक्षणासाठी करण्यात आली आहे. मार्च 2026 ला 10वीची परीक्षा दिलेल्या आणि वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची 22 मार्चला चाचणी परीक्षा झाली. यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची या मोफत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. पुढची 2 वर्ष मुलांना हिंगोली जिल्ह्यातल्या शिरळ शहापूर इथल्या शासकीय आश्रमशाळेत तर मुलींना वर्धा जिल्ह्यातल्या सिंधी रेल्वे इथल्या आश्रमशाळेत प्रशिक्षण दिलं जाईल. अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. दोन्ही प्रकारांसाठी कर्णधार म्हणून शुभमन गिल तर उपकर्णधारपदी केएल राहुलची निवड करण्यात आली आहे. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे तर एकदिवसीय संघातून ऋषभ पंत याला वगळलं आहे. नवोदित फिरकी गोलंदाज मानव सुथार आणि वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार यांना कसोटी संघात स्थान मिळालं आहे. एकदिवसीय सामन्यात प्रिन्स यादव याची निवड झाली आहे. राज्यात उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवत असल्यामुळे शासनानं राज्यातल्या 15 जिल्ह्यांमधल्या 633 गावं आणि 1,652 वाड्यांमध्ये 706 टँकर्समधून पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 244 टँकर्स छत्रपती संभाजीनगर विभागासाठी वापरले जात आहेत. अनुकूल वातावरणात कोणतीही अडचण न आल्यास साधारणतः 8 ते 9 जून दरम्यान मराठवाड्यात मोसमी पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतीची पूर्वमशागतीची आवश्यक कामं तातडीनं उरकून घ्यावीत असं आवाहन करण्यात आलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.